प्रभू ईसूना कुवारी मरियमचे पोटी पवित्र आत्माखाली जन्म घेतला आणि प्रभू ईसू हे दुनियावर पापेंची समाधी आला ने त्यांना आंधळ्यांना देखत केलं, लंगड्यांना चालत केलं, मरेल्यांना जिवत केलं. शेवटे प्रभू ईसूला वधस्तंभावर जडायमणी आला ने प्रभू ईसू मरून गेला, पण तो 3 दिवस राहून जिवता झाला ने आज पण जिवता आहे. तुम्ही पण प्रभू ईसूवर विश्वास राखा, तुम्हाला तुमचे घरी बदल्यांना शांती जडील.
ईसूनारे जन्मारे घेतला कुवारी मरियमचे पोटी, ईसूनारे जन्मारे घेतला कुवारी मरियमचे पोटी. युसुफ तेजा वास होता, मरियम तेजी आइस होती. ईसूनारे जन्म रे घेतला चोरांचे गोट्या मनी, ईसूनारे जन्म रे घेतला चोरांचे गोट्या मनी. ईसूनारे जन्मारे घेतला कुवारी मरियमचे पोटी, आंधळ्याला तू देखता रे केला, लंगड्याला तू चालता रे केला. आंधळ्याला तू देखता रे केला, लंगड्याला तू चालता रे केला. मुंग्याला तू बोलता रे केला, ईसूनारे जन्म रे घेतला कुवारी मरियमचे पोटी. शुक्रवारी मरून गेला, इतवारी जीवता रे झाला. शुक्रवारी मरून गेला, इतवारी जीवता रे झाला. ईसू जीवता रे देव नवा जीवन देणार, ईसू आहे जीवता रे देव नवा जीवन देणार. ईसूनारे रक्त वहावला पापेंचे पापासाठी, ईसूनारे रक्त वहावला पापेंचे पापासाठी. ईसूनारे जन्म रे घेतला कुवारी मरियमचे पोटी, ईसूनारे जन्म रे घेतला कुवारी मरियमचे पोटी.
माझ्या दोस्तार, मी तुम्हाला कोई एक महान मोठी अगत्य वस्तू विषय गोट सांगाय मांगू तुही. तुम्ही जाणता का, आपल्याला जहां कोई मुसीबत येते तहा दुसऱ्यांची मदत आपल्याला पाहिजे. मोठ्या मनी मोठा दुःख पीडा रोग मिटवायसाठी आपले दवा करवा, भक्तांच्या जवळ जावा, अथवा मांदळ्या तावीत बांधतोही ने चमत्कार झाला असा देखाव करू तुही का भूत पली.